विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वाहन 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 29 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातग्रस्त गाडीतील भाविक महिला श्रावणी सोमवार निमित्त कुंडेश्वराच्या दर्शनाला जात होत्या। या दुर्घटनेतील जखमींना खासगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती गंभीर आहे। या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते माजी सैनिकांना सन्मानित करण्यात येणार आहे। या निमित्तानं देशभक्तीपर हिंदी मराठी गीतांचा मा तुझे सलाम हा विशेष कार्यक्रमही होणार आहे। पुणेकर रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे। महावितरणनं औद्योगिक वीज दरात कपात केली असून दरवर्षी सरासरी 1.9% याप्रमाणे पुढच्या 5 वर्षात 10% दर कमी होतील असं महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी म्हटलं आहे। पुण्यात गणेशखिंड इथल्या महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयात शहरातील उद्योजक संघटनांसमवेत आज लोकेश चंद्र यांनी संवाद साधला। दरम्यान पुण्यातील उद्योजकांची विजेची वाढती मागणी लक्षात घेता महावितरणनं MIDC कडे नवीन वीज उपकेंद्रांसाठी जागेची मागणी केली आहे। पुणे शहरातील प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी तसंच वडगाव खुर्द या 5 भागात 4,773 घरं बांधण्याचं नियोजन पुणे महापालिकेनं केलं आहे। त्यासाठी आतापर्यंत 7,600 जणांचे अर्ज आले आहेत। मालमत्ता कराची थकबाकी नसल्याचा दाखला नागरिकांना घरबसल्या मिळावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे। यावर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत 13,213 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला असल्याचं कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितलं। फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुण्यात आयोजित फोटोफेस्ट प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या हस्ते करण्यात आलं। येत्या 13 ऑगस्टपर्यंत बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन खुलं असेल। छायाचित्रण क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। आंध्र प्रदेशातील काकीनाडा इथं महिलांच्या कनिष्ठ गटाच्या 15व्या हॉकी इंडिया राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतलं महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात आलं आहे। आज सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात हॉकी महाराष्ट्राला हॉकी उत्तर प्रदेश विरुद्ध 1-2 असा पराभवाचा धक्का बसला। पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 22.4° सेल्सिअस नोंदवलं गेलं। उद्याही तापमान साधारण असंच असेल तसंच हलक्या पावसाचाही अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे। हा होता आजचा पुणे वृत्तांत। उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये। नमस्कार।